मित्रांनो, आज आपण डिझाईन अँड अनालिसिस ऑफ अल्गोरिदम या सब्जेक्ट मधला सॉर्टिंगचा पुढचा अल्गोरिदम बघणार आहोत, तो म्हणजे हीप सॉर्ट. आधी आपण बघूया हीप म्हणजे काय. सॉर्टिंग करण्याचा जो अल्गोरिदम आहे तो अशा प्रकारे वर्क करतो, तुमचा जो डेटा असेल त्याला असं ऑर्गनाइज करायचं की तो एका सॉर्टेड ऑर्डर मध्ये आपल्याला डिस्प्ले होईल. आणि तो जो डेटा असतो, जो सॉर्टेड असतो, तो म्हणजे एक स्पेशल टाईपचा डेटा असतो ज्याला आपण बायनरी ट्री असं म्हणतो. आणि जी बायनरी ट्री असते त्यालाच हीप असं म्हटलं जातं. हीपच्या डेफिनेशन मधूनच असं क्लिअर होतंय की सगळ्यात वरचा जो एलिमेंट असणार आहे तो इतर एलिमेंट्स पेक्षा मोठा असणार आहे. पण हीप सॉर्ट मध्ये आपण त्याची ऑर्डर रिव्हर्सही करू शकतो, म्हणजेच टॉप एलिमेंट हा इतर एलिमेंट्स पेक्षा लहानही असू शकतो, त्यावेळेस त्या हीपला आपण मीन हीप असं म्हणतो. आणि ज्यावेळेस टॉप एलिमेंट म्हणजेच आपण त्याला रूट नोड असं म्हणतो, जर रूट नोड हा इतर एलिमेंट्स पेक्षा मोठा असेल तर त्या हीपला मॅक्स हीप असं म्हटलं जातं. हीप सॉर्ट हा अल्गोरिदम एका ट्री स्ट्रक्चर सारखा असतो, म्हणजेच सगळ्यात टॉपला एक रूट नोड असतो आणि रूट नोडच्या खाली त्याचे चाइल्ड नोड्स असतात. अशा प्रकारे हीपचं स्ट्रक्चर असतं. तुम्हाला सगळ्यांनाच कोणत्याही डायग्रामचं किंवा कोणत्याही कॉन्सेप्टचं हायरार्किकल रिप्रेझेंटेशन माहिती असेलच. जर एखादी कॉन्सेप्ट असेल, म्हणजे एक मेन टॉपिक असेल आणि त्याचे काही सब टॉपिक्स असतील, आणि आपल्याला जर ह्या पॉइंट्सला ग्राफिकली किंवा डायग्रामॅटिकली प्रेझेंट करायचं असेल, त्यावेळेस आपण ते ट्री स्ट्रक्चरचा यूज करतो. हे तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड नंबर 3 वर. म्हणजेच मेन टॉपिक जो असतो तो आपण सगळ्यात वरती लिहितो, त्यानंतर जे सब टॉपिक्स असतात ते सब टॉपिक्स मेन टॉपिक्सच्या ब्रांचेस म्हणून आपण दाखवतो. तर इथे मेन टॉपिक हा असतो रूट नोड आणि जे सब टॉपिक्स आहेत ते म्हणजे चाइल्ड नोड्स असतात. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया ज्यावरून तुम्हाला हीप सॉर्टचं स्ट्रक्चर कसं असतं हे लक्षात येईल. ज्यावेळेस तुम्हाला एक तुमच्या फॅमिलीची हायरार्की लावायची असते त्यावेळेस तुम्ही काय करता, बरोबर? त्यावेळेस आपण सगळ्यात आधी आपले जे ग्रँड पॅरेंट्स असतील त्याचं नाव सगळ्यात वरती येईल, त्यानंतर त्या ग्रँड पॅरेंटला किती मुलं होते त्यांची नावं त्या खालती येतील, म्हणजेच तुमचे वडील. आणि जर तुम्हाला दोन काका असतील तर ते दोन काकांची नावं, म्हणजे असे 3 मुलं हे तुमच्या आजोबांना होते. त्यानंतर तुमच्या वडिलांना किती मुलं आहेत हे तुम्ही तुमच्या वडिलांच्या नोड खाली अरेंज कराल. त्यानंतर तुमच्या काकांना किती मुलं आहेत हे तुम्ही तसे अरेंज कराल. म्हणजेच आपण ती जी हायरार्की आहे ती ट्री स्ट्रक्चर प्रमाणे रिप्रेझेंट करतो. हे तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड नंबर 4 वर. सगळ्यात वरती ग्रँड पॅरेंट्स, त्यानंतर तुमचे पेरेंट्स आणि मग तुम्ही. तर याला एक प्रॉपर स्ट्रक्चर असतं. हीप सॉर्ट मध्येही हे स्ट्रक्चर आपल्याला यूज करावं लागतं. म्हणजेच हीप सॉर्ट मध्ये जो रूट नोड असतो हा त्याच्या चाइल्ड नोड पेक्षा मोठा असायला हवा, असं हे स्ट्रक्चर असतं. आता आपण बघूया की आपण आजच्या सेशन मध्ये कोणते कोणते टॉपिक्स बघणार आहोत. आज आपण बघूया हीप म्हणजे काय, त्यानंतर हीप सॉर्ट, त्यानंतर हीप सॉर्टचं इम्प्लिमेंटेशन, आणि हीप मध्ये आपण एलिमेंट्स कसे ऍड करू शकतो, कसे डिलीट करू शकतो हेही जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बघूया की हीप म्हणजे काय. हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 6 वर. हीप हे एक डेटा स्ट्रक्चर आहे आणि या डेटा स्ट्रक्चरमध्ये कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स स्टोअर केले जातात. आणि या ऑब्जेक्ट्सला किंवा हीपला काही प्रॉपर्टीज असतात. त्या प्रॉपर्टीज म्हणजे कम्प्लीट बायनरी ट्री आणि हीप ऑर्डर. म्हणजेच हीप सॉर्टने जो डेटा सॉर्ट केला जातो तो डेटा म्हणजे एक कम्प्लीट बायनरी ट्री असते. म्हणजेच जितकेही चाइल्ड नोड्स असतील पॅरेंटला, ते नोड्स एकतर पॅरेंटपेक्षा लेस असतील. म्हणजे हे असं दिसतं की जसं जसं आपण एक एक स्टेपने खाली जातो तसे तसे जे नंबर ऑफ नोड्स असतात ते इन्क्रीज होत जातात. तर हीप म्हणजे एक कम्प्लीट बायनरी ट्री असते. पण बायनरी ट्री म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? तर बायनरी ट्री म्हणजे बायनरी ट्री इज अ ट्री सच दॅट एव्हरी नोड हॅज ऍटमोस्ट 2 चिल्ड्रन फ्रॉम इट. बायनरी ट्री कशी असते हे बघू शकता आहात स्लाइड नंबर 7 वर. म्हणजे कोणत्याही रूटला किंवा त्या ट्री मध्ये ऍटमोस्ट टू चिल्ड्रन्स म्हणजे जास्तीत जास्त दोन चाइल्ड नोड्स असायला पाहिजेत, म्हणजे ती बायनरी ट्री असते. तर हिप म्हणजे एक कम्प्लीट ट्री असते. स्लाइड नंबर 8 वर तुम्हाला हिपची डायग्राम दिलेली आहे. यात लेफ्ट मोस्ट ची डायग्राम आहे, ती डायग्रामच फक्त हिप म्हणून कन्सिडर केली जाईल, कारण ही एकच ट्री आहे जी बॅलन्स ट्री आहे. दुसरी आणि तिसरी डायग्रामला आपण हिप नाही म्हणू शकत, आणि याचं कारण आहे ते म्हणजे दुसरी डायग्राम जी आहे तिला जे ट्री स्ट्रक्चर असतं, म्हणजे आत्ताच आपण जे बायनरी ट्रीचं स्ट्रक्चर बघितलं ते जसं असतं तसं या डायग्रामला नाही आहे, त्यामुळे आपण याला हिप म्हणू शकत नाही. आणि तिसरी जी डायग्राम आहे ती देखील हिप नाही आहे, आणि याचं कारण म्हणजे काही चाइल्ड नोडचे जे पॅरेंट नोड आहेत हे चाइल्डपेक्षा लहान आहेत, त्यामुळे या डायग्रामला ही प्रॉपर्टी नाही आहे, आणि म्हणूनच आपण दुसरी आणि तिसरी या ज्या डायग्राम्स आहेत त्यांना हिप नाही म्हणू शकत. तर हिप म्हणजे एक स्पेशल टाईपची बायनरी ट्री असते ज्यात प्रत्येक नोडची व्हॅल्यू ही त्याच्या लीफ नोडपेक्षा जास्त किंवा लीफ नोडच्या बरोबरीची असू शकते. आता आपण बघूया की हिप सॉर्ट म्हणजे काय. हिप सॉर्ट हा एक अल्गोरिदम आहे किंवा ही एक प्रोसेस आहे जी त्या ऍरेतले एलिमेंट्स एका प्रॉपर ऑर्डरने सॉर्ट करते, हे म्हणजे असतं हिप सॉर्ट. हिप सॉर्ट म्हणजे काय हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 9 वर. हिप अल्गोरिदम अशा वेळेस वर्क होऊ शकतो ज्या वेळेस आपण आपला जो डेटा असतो त्याला एका हिप मध्ये ऑर्गनाइज करतो. हिप सॉर्ट हा डिपेंड असतो हिप डेटा स्ट्रक्चरच्या ज्या प्रॉपर्टीज असतात डेटाला सॉर्ट करण्यासाठी, त्या प्रॉपर्टीजवर हिप सॉर्ट हा डिपेंड असतो. हिप सॉर्ट ही पार्शियली ऑर्डर्ड बायनरी ट्री असते ज्या ट्री मध्ये प्रत्येक नोड हा त्याच्या चाइल्ड नोडच्या एकतर बरोबर असू शकतो किंवा चाइल्ड नोडपेक्षा मोठा असू शकतो, म्हणजेच जी लार्जेस्ट व्हॅल्यू असते ती नेहमी या पार्शियली ऑर्डर्ड बायनरी ट्रीचा रूट नोड म्हणून ऑर्गनाइज केली जाते. हिप सॉर्ट हा ऍरेला देखील सॉर्ट करू शकतो, पण त्यासाठी जे ऍरे एलिमेंट्स असतात त्या एलिमेंट्सला आपल्याला हिप मध्ये कन्वर्ट करावं लागतो. हिप दिलेला आहे स्लाइड नंबर 10 वर, आणि त्यानंतर जो लार्जेस्ट एलिमेंट असणार आहे त्याला त्याच्या करेक्ट पोझिशन मध्ये प्लेस केलं जातं, आणि ही जी ऍक्शन आहे किंवा ही जी प्रोसेस आहे ती रिपीटेडली परफॉर्म केली जाते. तर यावरून तुम्हाला हिप आणि हिप सॉर्ट म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. पुढे आपण बघूया की हिप सॉर्ट हे कशा प्रकारे इम्प्लिमेंट केलं जात. हिप सॉर्ट आपण दोन प्रकारे इम्प्लिमेंट करू शकतो, युझिंग ऍरे आणि ट्री. आधी आपण बघूया की आपण ट्री यूज करून हिपचं इम्प्लिमेंटेशन कशा प्रकारे करू शकतो. तर हिपचं बेसिक स्ट्रक्चर कसं असतं हे आपण जाणून घेऊया. हिप स्टार्ट होते ती रूट नोड पासून, त्यानंतर नेक्स्ट लेवल असते लेफ्ट आणि राईट चाइल्ड, त्यानंतर पुढची जी लेवल असते ती परत लेफ्ट आणि राईट चाइल्ड, असंच आपण हिप मध्ये एलिमेंट इन्सर्ट करत जातो, म्हणजेच अप टू डाऊन आणि लेफ्ट टू राईट अशा तऱ्हेने आपण हिपला कन्स्ट्रक्ट करू शकतो. ही जी हिप आहे आपण ती दोन प्रकारे बिल्ड करू शकतो, मॅक्स हिप आणि मीन हिप. तर मॅक्स हिप म्हणजे काय हे आधी आपण जाणून घेऊया. मॅक्स हिप दिलेली आहे स्लाइड नंबर 12 वर. ज्यावेळेस आपल्याला डेटा हा असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचा असेल त्यावेळेस मॅक्स हिप यूज केली जाते किंवा कन्स्ट्रक्ट केली जाते, म्हणजेच मॅक्स हिप मध्ये जी हिप बिल्ट होते त्या हिप मध्ये जो रूट एलिमेंट असतो किंवा जो रूट नोड असतो त्याची व्हॅल्यू ही चाइल्ड नोड पेक्षा जास्त असते, म्हणजे लार्जेस्ट एलिमेंट हा रूट नोड असतो आणि त्याचे चाइल्ड नोड्स हे रूट नोड पेक्षा स्मॉलेस्ट एलिमेंट्स असतात. ही म्हणजे मॅक्स हिप जी आपण डेटाला असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करण्यासाठी यूज करतो. त्यानंतर दुसरी हिप जी होती ती म्हणजे मीन हिप. ज्यावेळेस डेटाला डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं असेल त्यावेळेस आपण मीन हिप यूज करतो किंवा त्यावेळेस मीन हिप ही कन्स्ट्रक्ट केली जाते. मीन हिप म्हणजेच मॅक्स हिपच्या अपोजिट. जसं मॅक्स हिप मध्ये रूट नोड म्हणजे लार्जेस्ट एलिमेंट असतो त्याचप्रमाणे मीन हिप मध्ये रूट नोड हा सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट असतो. मॅक्स हिप आणि मीन हिप दिलेली आहे स्लाइड नंबर 12 वर. मॅक्सिप मध्ये रूट नोडची व्हॅल्यू आहे 19 आणि त्याच्या चाइल्ड नोडच्या व्हॅल्यू या 19 पेक्षा कमी आहेत हे तुम्ही बघू शकता आहात. त्यानंतर मेन हिप मध्ये रूट नोडची व्हॅल्यू आहे 1 आणि ही व्हॅल्यू चाइल्ड नोड पेक्षा कमी आहे. जसं आपण बघितलं की डिसेंडिंग ऑर्डरने डेटा सॉर्ट करण्यासाठी मेन हिपचा यूज होतो, म्हणजेच रूट नोडची व्हॅल्यू त्याच्या चाइल्ड नोड्स पेक्षा कमी असते. त्यानंतर दुसरं जे ऑप्शन होतं म्हणजेच युझिंग अरे, हे आता आपण बघणार आहोत. एकदा का मॅक्स आणि मेन हिप बिल्ड करून झाली, त्यानंतर आपण कोणत्या ऑर्डरने डेटा सॉर्ट करायचा आहे हे स्टार्ट करतो. म्हणजेच जर आपल्याला डेटा असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचा असेल, त्यावेळेस आपण लार्जेस्ट एलिमेंट हा रूट नोड म्हणून डिफाईन करतो, ज्याला म्हटलं जातं मॅक्स हिप. म्हणजेच लार्जेस्ट डेटा एलिमेंट हा त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये प्लेस केला जातो आणि त्यानंतर जे बाकीचे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सला त्यांच्या प्रॉपर पोझिशन मध्ये प्लेस केलं जातं. म्हणजेच मॅक्स हिप प्रॉपर्टी यूज करून इतर एलिमेंट्सलाही त्या हिप मध्ये प्रॉपर ऑर्डर मध्ये प्लेस केलं जातं. स्लाइड नंबर 13 वर तुम्ही बघू शकता आहात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की जर तुम्हाला एक अॅरे दिलेला असेल आणि त्या अॅरेवरून एक हिप आपल्याला बिल्ड करायची आहे, तर ती आपण कशी करू शकतो? आता आपण हेच बघणार आहोत की अॅरेवरून हिप कशा प्रकारे बिल्ड करायची. स्लाइड नंबर 14 वर तुम्हाला एक अॅरे दिलेला आहे ज्याचे एलिमेंट्स आहेत 16, 4, 7, 1, 12 आणि 19. हे अॅरे एलिमेंट्स आहेत आणि या एलिमेंट्सला आपल्याला हिप मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपण आधीही पाहिलं की हिप मधले जे नोड्स असतात ते अॅरे एलिमेंट्सचे करस्पॉन्ड असतात. तर पहिला जो एलिमेंट आहे अॅरेचा 16, हा आपण रूट नोड म्हणून यूज करणार आहोत. त्यानंतर 4 आणि 7 हे 16 लेफ्ट आणि राईट चाइल्ड आहेत. त्यानंतर 1 आणि 12 हे जे एलिमेंट्स आहेत अॅरेचे, ते 4 या नोडचे लेफ्ट आणि राईट चाइल्ड म्हणून आपण दाखवलेले आहेत. आणि त्यानंतर जो लास्ट एलिमेंट आहे तो म्हणजे 19, हा आपण 7 लेफ्ट चाइल्ड म्हणून हिप मध्ये दाखवलेला आहे. तर आपण हिप जेव्हा कन्स्ट्रक्ट करतो किंवा बिल्ड करतो, त्यावेळेस आपण स्टार्ट करतो रूट नोड पासून, त्यानंतर एक स्टेप खाली येतो आणि जे अॅरेतले पुढचे एलिमेंट्स असतात ते आपण लेफ्ट टू राईट असे रूट नोडला कनेक्ट करत जातो. म्हणजे रूट नोड, त्यानंतर त्याचा लेफ्ट आणि राईट चाइल्ड, त्यानंतर आणखीन एक लेवल आपण खालती येतो आणि अॅरेचे पुढचे एलिमेंट्स हे त्या लेफ्ट आणि राईट चाइल्डला आपण कनेक्ट करत जातो. अशा प्रकारे आपण हिप ही कन्स्ट्रक्ट करत असतो. तर आपण हे जे अॅरे एलिमेंट्स आहेत यांची हिप कन्स्ट्रक्ट केलेली आहे. पण हे हिप स्ट्रक्चर आहे का? नाही, हे हिप स्ट्रक्चर नाहीये. कारण जो लार्जेस्ट एलिमेंट आहे 19, हा तर 7 लेफ्ट चाइल्ड म्हणून आपण दाखवलेला आहे, त्यामुळे इथे मॅक्स हिप प्रॉपर्टी पण सॅटिस्फाय नाही होते आणि मेन हिप प्रॉपर्टी देखील सॅटिस्फाय नाही होते. तर आपल्याला या ठिकाणी काही एलिमेंट्सला कम्पेअर करून त्यांची पोझिशन इंटरचेंज करावी लागणार आहे. स्लाइड नंबर 15 वर तुम्ही बघू शकता आहात. 7 हा जो 19 पॅरेंट नोड आहे, जो 19 पेक्षा लहान आहे, त्यामुळेच 19 आणि 7 या दोन्ही नोड्सची पोझिशन आपल्याला इंटरचेंज करावी लागणार आहे. त्यामुळे 19 हा आता 16 राईट चाइल्ड म्हणून आपण दाखवलेला आहे आणि 7 9 लेफ्ट चाइल्ड आहे. त्याचप्रमाणे 4 हा जो 16 लेफ्ट चाइल्ड आहे, हा नोड 12 पॅरेंट नोड आहे आणि हा पॅरेंट नोड चाइल्ड नोड पेक्षा लहान आहे, त्यामुळे आपल्याला 4 आणि 12 या दोन्ही नोड्सला देखील इंटरचेंज करावं लागणार आहे. हे तुम्ही बघू शकता स्लाइड नंबर 16 वर. आपण 19 आणि 12 हे दोन्ही नोड्स 16 लेफ्ट आणि राईट चाइल्ड म्हणून आता दाखवलेले आहेत, पण तरी देखील इथे मॅक्स हिपी प्रॉपर्टी सॅटिस्फाय नाही झालेली. कारण 19 हा 16 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे आपल्याला 19 या हिपचा रूट नोड म्हणून प्लेस करावा लागणार आहे. त्यासाठी 19 आणि 16 या दोन्ही नोड्सची पोझिशन इंटरचेंज करावी लागेल आणि ही पोझिशन इंटरचेंज केल्यानंतर 19 हा हिपचा रूट नोड आहे त्यानंतर 12 आणि 16 हे 19 चे लेफ्ट आणि राईट चाइल्ड आहेत आणि 147 हे 12 आणि 16 चे चाइल्ड नोड्स आहेत. ते तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 17 वर. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही अॅरे वरून हीप कन्स्ट्रक्ट करू शकतो आणि हीप कन्स्ट्रक्ट करून झाल्यावर आपण बघू शकतो की ती हीप मेन हीप आहे की मॅक्स हीप आहे. आणि जर या दोन्ही प्रॉपर्टीज सॅटिस्फाय होत नसतील तर आपल्याला काही कम्पॅरिझन्स स्वॅपिंग आणि पोझिशन इंटरचेंज करून ती हीप कन्स्ट्रक्ट करावी लागते. आणि मला वाटतंय की या एक्झाम्पलवरून तुम्हाला अॅरेवरून हीप आपण कशा प्रकारे बिल्ड करू शकतो हे लक्षात आलं असेलच, हो ना. पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत मॅपिंग इन टू अन अॅरे. याआधी आपण जो टॉपिक बघितला त्यात आपण बघितलं की अॅरे जो आपल्याला दिलेला असतो त्यावरून हीप कशा प्रकारे आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. पण जर तुम्हाला हीप दिलेली असेल आणि त्या हीपला तुम्हाला अॅरे मध्ये मॅप करायचं असेल तर तुम्ही ते कसं करू शकता हे आपण ह्या टॉपिकमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला हीप दिलेली आहे स्लाइड नंबर 18 वर. ही मॅक्स हीप आहे आणि आतापर्यंत तुम्हाला मॅक्स आणि मेन हीप मधला डिफरन्स लक्षात आला असेलच. तर ही मॅक्स हीप का बरं आहे, तर लार्जेस्ट एलिमेंट जो आहे किंवा लार्जेस्ट एलिमेंट जो असतो तो पॅरेंट नोड असतो, त्यामुळे ही हीप मॅक्स हीप आहे. आणि आता ह्या हीपला आपल्याला अॅरे मध्ये मॅप करायचं आहे. तर आपण हे कशा प्रकारे करणार आहोत, रूट नोड जो आहे तो अॅरे मधला पहिला एलिमेंट असणार आहे, त्यामुळे 0 या पोझिशनवर आपण 25 हा नोड मॅप करणार आहोत. त्यानंतर 25 चे लेफ्ट आणि राईट चाइल्ड जे आहेत ते अॅरे मधले सेकंड आणि थर्ड एलिमेंट असणार आहेत. म्हणजेच इंडेक्स 1 आणि 2 वर 25 चा लेफ्ट आणि राईट चाइल्ड म्हणजेच 23 आणि 17 हे नोड्स मॅप केले जातील. त्यानंतर 23 हा जो नोड आहे ह्या नोडचे आपण चाइल्ड नोड्स आता अॅरे मध्ये दाखवणार आहोत. तर 23 चे चाइल्ड नोड्स आहेत 19 आणि 22. तर 19 आणि 22 ला आपण अॅरेच्या थर्ड आणि फोर्थ पोझिशनवर मॅप करणार आहोत. म्हणजेच आपण हीपला जेव्हा अॅरे बरोबर मॅप करतो त्यावेळेस आपण रूट नोड पासून स्टार्ट करतो, त्यानंतर एक लेवल खाली येऊन लेफ्ट आणि राईट चाइल्ड, त्यानंतर परत एक लेवल खाली येऊन लेफ्ट टू राईट, असंच आपण अॅरे मध्ये एलिमेंट्सला किंवा नोड्सला मॅप करत जातो. त्यानंतर 17 हा जो राईट चाइल्ड आहे 25 याचे लेफ्ट आणि राईट चाइल्ड आपण अॅरे मध्ये मॅप करणार आहोत. इंडेक्स 5 आणि 6 वर 14 आणि 15 हे जे चाइल्ड नोड आहे 17 ते मॅप केले जातील. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची जी लेवल आहे म्हणजेच 18, 14, 21, 3 आणि 9, 11 अशा प्रकारे आपण हीपला अॅरे मध्ये मॅप केलेला आहे. तर यावरून तुम्हाला हीपला अॅरे बरोबर कशा प्रकारे मॅप करायचं हे लक्षात आलं असेलच. जर आपण ह्या अॅरेची इंडेक्स यूज केली तर त्यावरून एखाद्या नोडचे आपण लेफ्ट आणि राईट चाइल्ड कोणते आहेत हे शोधू शकतो. म्हणजेच सपोज तुम्ही इंडेक्स कन्सिडर केली असेल 2, आता तुम्ही बघू शकता आहात की 2 या इंडेक्सवर नोड आहे 17 आणि या 17 चे आपल्याला जर लेफ्ट आणि राईट चाइल्ड सर्च करायचे असतील तर त्यासाठीचा फॉर्म्युला आहे लेफ्ट चाइल्ड इक्वल, म्हणजे लेफ्ट चाइल्ड सर्च करायचा असेल तर 2i+1 आणि राईट चाइल्ड जर आपल्याला सर्च करायचा असेल तर 2i+2. ते तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 19 वर. आणि आय या ठिकाणी आहे 2, कारण आपण इंडेक्स 2 कन्सिडर करत आहोत, त्यामुळे आय इक्वल टू 2 येईल. मग आता आपल्याला नोड 17 चे लेफ्ट राईट चाइल्ड सर्च करायचे आहे. सगळ्यात आधी आपण लेफ्ट चाइल्ड सर्च करणार आहोत आणि त्याचा फॉर्म्युला आहे 2i+1. ज्या वेळेस आपण आय ची व्हॅल्यू 2 त्या फॉर्म्युलामध्ये टाकतो तर आपल्याला व्हॅल्यू मिळते 5. तर इंडेक्स 5 वर जी व्हॅल्यू आहे 14, हे 14 17 चा लेफ्ट चाइल्ड आहे आणि ते तुम्ही हीप मध्येही बघू शकता आहात. आणि जर आपण राईट चाइल्डला सर्च करत असू तर त्याचा फॉर्म्युला आहे 2i+2. या ठिकाणीही आपण आय ची व्हॅल्यू 2 इन्सर्ट करणार आहोत आणि ती व्हॅल्यू आपल्याला मिळते 6. तर 6 या इंडेक्सवर व्हॅल्यू आहे 15 आणि हा जो 15 नोड आहे हा 17चा राईट चाइल्ड आहे, जे आपल्याला हीप मध्येही अगदी क्लिअरली दिसतं आहे. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही नोडचा चाइल्ड कोणते आहेत हे सर्च करू शकतो. फक्त त्यासाठी हे दोन फॉर्म्युले आपल्याला यूज करावे लागतील. लेफ्ट चाइल्ड सर्च करायचं असेल तर 2i+1 आणि राईट चाइल्ड साठी 2i+2. हे आपण बघितलं की कोणत्याही नोडचे जर चाइल्ड आपल्याला सर्च करायचे असतील तर ते कशाप्रकारे करू शकतो. पण जर तुम्हाला एखाद्या चाइल्ड नोडचा पॅरेंटला सर्च करायचा असेल तर ते तुम्ही कसं करू शकता हे माहिती आहे का? ठीक आहे, हेही आपण बघणार आहोत. जर आपल्याला एखाद्या चाइल्ड नोड वरून त्याचा पॅरेंट सर्च करायचा असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला आहे i-1/2. आय इंडेक्स आहे. तर यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. सपोज आपण आय ची व्हॅल्यू कन्सिडर केली 9. इंडेक्स 9 वर 21 हा एलिमेंट स्टोअर केलेला आहे. तर ह्या 21चा आपल्याला पॅरेंट नोड सर्च करायचा आहे. त्यासाठीचा फॉर्म्युला आहे i-1/2. आय ची व्हॅल्यू आपण 9 टाकणार आहोत, म्हणजेच 9-1/2=4. तर 4 या इंडेक्सवर जी व्हॅल्यू आहे 22, हा 22 जो नोड आहे तो 21चा पॅरेंट नोड आहे. हे आपण हीप मध्येही बघू शकतो आहोत. आपण आणखी एखाद्या नोडचा पॅरेंट नोड कशा प्रकारे आपण सर्च करू शकतो हे बघूया. जर तुम्ही इंडेक्स कन्सिडर केली 6 म्हणजे 15 या एलिमेंटचा तुम्हाला पॅरेंट नोड सर्च करायचा आहे तर 6-1/2 म्हणजेच 2 येईल. तर इंडेक्स 2 वर जी व्हॅल्यू आहे 17, तर 17 हा 15चा पॅरेंट नोड आहे. अशा प्रकारे आपण कोणत्याही चाइल्ड नोडवरून त्याचा पॅरेंट नोडही सर्च करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला आपण ही ॲरेशी कशा रीतीने मॅप करू शकतो हे लक्षात आलं असेल. त्यानंतर कोणत्याही नोडचे आपण चाइल्ड नोड कशा प्रकारे सर्च करू शकतो हेही लक्षात आलं असेल, ज्याचे दोन फॉर्म्युलेज आहेत, लेफ्ट चाइल्डसाठी 2i+1 आणि राईट चाइल्डसाठी 2i+2. त्यानंतर कोणत्याही चाइल्ड नोडचा आपण पॅरेंट नोड कसा सर्च करायचा हेही जाणून घेतलं आणि त्यासाठीचा फॉर्म्युला होता i-1/2. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेलच. आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे हीप मध्ये जर आपल्याला एखादा एलिमेंट इन्सर्ट करायचा असेल तर तो आपण कशा रीतीने करू शकतो, म्हणजेच इन्सर्शन हे ऑपरेशन आपण जाणून घेणार आहोत. आणि हे तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 20 वर. पहिली स्टेप आपली असते की जो नोड किंवा जो एलिमेंट आपल्याला हीप मध्ये इन्सर्ट करायचा आहे त्याला लोएस्ट लेवलची जी अवेलेबल पोझिशन असेल त्या पोझिशनवर ऍड करायचं. आणि सेकंड स्टेप असते, जर आपण जो नवीन नोड ऍड केलेला आहे हा नवीन नोड त्याच्या पॅरेंट एलिमेंटपेक्षा मोठा असेल तर आपल्याला त्या नोडची आणि त्या पॅरेंटची म्हणजेच चाइल्डची आणि पॅरेंटची पोझिशन इंटरचेंज करावी लागते, जर ती मॅक्स हीप असेल तर. पण जर आपण मेन हीप कन्स्ट्रक्ट करत असू तर पॅरेंट नोड हा चाइल्ड नोडपेक्षा मोठा असेल, म्हणजेच आपण जो नवीन एलिमेंट नवीन नोड ऍड करणार आहोत तो एलिमेंट जर पॅरेंट नोडपेक्षा लहान असेल तर आपण त्याची पोझिशन इंटरचेंज करतो फॉर द मेन हीप. अशा प्रकारे आपण मॅक्स हीप किंवा मेन हीप कोणत्याही हीपमध्ये एलिमेंट इन्सर्ट करू शकतो. स्लाइड नंबर 21 वर तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. लेफ्ट साईडला जी डायग्राम आहे त्यात तुम्ही एलिमेंट बघू शकता आहात 19, 12, 16, 1, 4, 7. ही आपली मॅक्स हीप आहे, कारण ह्या हीपमध्ये रूट नोड किंवा पॅरेंट नोड हा त्याच्या चाइल्ड नोडपेक्षा मोठा आहे म्हणून ही मॅक्स हीप आहे. आणि ह्या मॅक्स हीप मध्ये आपल्याला आता नवीन एलिमेंट इन्सर्ट करायचा आहे आणि तो एलिमेंट म्हणजे 17. आपण आताच ज्या स्टेप्स बघितल्या त्यात पहिली स्टेप बघितली होती की जो आपल्याला नवीन एलिमेंट ऍड करायचा आहे त्याला आपण लोएस्ट लेवलला जी पोझिशन अवेलेबल आहे तिथे ऍड करणार आहोत. तर लोएस्ट लेवलला जी पोझिशन आपल्याला अवेलेबल आहे ती म्हणजे 16चा राईट चाइल्ड. म्हणून आपण 17 ला इन्सर्ट करणार आहोत 16th राईट चाइल्ड म्हणून. ती ही डायग्राम तुम्ही स्लाइड नंबर 21 वरच बघू शकता आहात. आणि आपण दुसरी प्रॉपर्टी बघितली की मॅक्सिप मध्ये ज्यावेळेस आपण नोड इन्सर्ट करतो तर हा नवीन इन्सर्ट केलेला नोड जर त्याच्या पॅरेंट नोड पेक्षा मोठा असेल तर आपल्याला त्या चाइल्ड आणि पॅरेंटची पोझिशन इंटरचेंज करावी लागते. म्हणून आपण 16 आणि 17 या दोन्ही नोड्सची पोझिशन इंटरचेंज करणार आहोत. ती ही डायग्राम तुम्हाला स्लाइड नंबर 21 वरच दिलेली आहे. त्यानंतर आपली मॅक्स हीप कशी क्रिएट झालेली आहे हे तुम्ही बघता आहात. रूट नोड आहे 19, त्यानंतर 12, 17 आणि 1, 4, 7, 16 हे या मॅक्स हीपचे एलिमेंट्स आहेत. अशा प्रकारे आपण मॅक्स हीप मध्ये 17 हा नवीन एलिमेंट किंवा हा नवीन नोड इन्सर्ट केलेला आहे. हीप मध्ये नोड कशा प्रकारे इन्सर्ट करायचा यासाठी आपण अजून एक एक्झाम्पल बघणार आहोत. मॅक्स हीप तुम्हाला दिलेली आहे स्लाइड नंबर 22 वर. आणि ह्या हीप मध्ये आपल्याला जो नोड इन्सर्ट करायचा आहे तो आहे 22. तर पहिली जी स्टेप आहे की जी नेक्स्ट अवेलेबल पोझिशन असते त्या ठिकाणी नवीन एलिमेंट ऍड करायचा आणि ती पोझिशन म्हणजे 1 लेफ्ट चाइल्ड म्हणून 22 ला आपण ऍड करणार आहोत. ते तुम्ही बघू शकता स्लाइड नंबर 23 वर. पण 22 आपण 1 चाइल्ड म्हणून ऍड केल्यामुळे ही हीप आता मॅक्स हीप राहिलेली नाहीये कारण पॅरेंट नोड हा चाइल्ड नोड पेक्षा लहान आहे. तर या ठिकाणी आपल्याला 1 आणि 22 या दोन्ही एलिमेंट्सची पोझिशन इंटरचेंज करावी लागणार आहे. ते दिलेलं आहे स्लाइड नंबर 24 वर. आता 22 हा 1 पॅरेंट नोड आहे पण तरी देखील ही हिप अजूनही मॅक्स हिप नाहीये कारण 12 हा जो 22 पॅरेंट नोड आहे हा 22 पेक्षा लहान आहे. त्यामुळे आपल्याला 12 आणि 22 या दोन्ही नोड्सची पोझिशन इंटरचेंज करावी लागेल. म्हणजे आता 22 हा 19 लेफ्ट चाइल्ड आहे, 19 हा 22 पॅरेंट नोड आहे आणि हा नोड 22 पेक्षा लहान आहे. म्हणजे इथेही मॅक्स हीप ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय नाही होत. त्यामुळे 19 आणि 22 या दोन्ही नोड्सची पोझिशन इंटरचेंज करावी लागेल. असं केल्यानंतर 22 हा त्या हिपचा रूट नोड बनलेला आहे आणि हिप प्रॉपर्टी ही सॅटिस्फाय होते आहे. आणि हे तुम्ही बघू शकता आहात लाईन नंबर 26 वर. अशा प्रकारे आपण मॅक्स हिप मध्ये 22 हा नवीन एलिमेंट किंवा हा नवीन नोड इन्सर्ट केलेला आहे. यानंतर आपण मीन हिप मध्ये नवीन नोड किंवा एलिमेंट इन्सर्ट करायचा असेल तर तो कसा करू शकतो याचंही एक्झाम्पल बघणार आहोत. स्लाइड नंबर 27 वर तुम्हाला लेफ्ट साइडला मेन हिप दिलेली आहे. मेन हिप म्हणजेच पॅरेंट नोड जो असणार आहे तो त्याच्या चाइल्ड नोड पेक्षा लहान असणार आहे. या मेन हिपचे एलिमेंट्स आहेत रूट नोड आहे 1, त्यानंतर 4, 16 आणि त्यानंतर 7, 12 आणि 19. आणि आता आपण एलिमेंट इन्सर्ट करणार आहोत तो म्हणजे 6. आपल्याला 6 हा नवीन एलिमेंट किंवा हा नवीन नोड मीन हिप मध्ये इन्सर्ट करायचा आहे. तर आपली पहिली स्टेप होती जो नवीन एलिमेंट ऍड करायचा आहे त्याला लोएस्ट लेवलला जी पोझिशन अवेलेबल असेल त्या ठिकाणी इन्सर्ट करायचं. आपल्याला इथे जी पोझिशन अवेलेबल आहे ती म्हणजे 16 राईट चाइल्ड. तर या ठिकाणी आपण 6 इन्सर्ट करणार आहोत 16 राईट चाइल्ड म्हणून. आणि दुसरी जी स्टेप होती आपण बघितली ती म्हणजे जर नवीन ऍड केलेला नोड हा त्याच्या पॅरेंट नोड पेक्षा लहान असेल तर आपण त्या दोन्ही नोड्सची म्हणजेच पॅरेंट नोड आणि चाइल्ड नोड यांची पोझिशन इंटरचेंज करतो. आणि आपण मेन हिप कन्स्ट्रक्ट करतो आहोत म्हणजेच 6 हा 16 आणि 19 पॅरेंट नोड असणार आहे. त्यामुळे आपण ह्या दोन्ही नोडची 6 आणि 16 पोझिशन इंटरचेंज करणार आहोत. त्यानंतर आपल्याला जी हिप मिळते मेन हिप तीही तुम्हाला दिलेली आहे स्लाइड नंबर 27 वर. अशा प्रकारे आपण मेन हिप मध्ये देखील एलिमेंट इन्सर्ट करू शकतो. तर अशा प्रकारे आपण कोणताही एलिमेंट हिप मध्ये ऍड करू शकतो. पण फक्त जर ती मॅक्सिप असेल तर आपल्याला तो नोड पॅरेंट नोडशी कंपेअर करावा लागतो. आणि नवीन ऍड केलेला नोड जर पॅरेंट नोडपेक्षा लहान असेल तर त्याची पोझिशन ही फायनल पोझिशन असते. पण ऍड केलेला नोड हा पॅरेंट नोडपेक्षा मोठा असेल तर आपल्याला त्यांची पोझिशन इंटरचेंज करावी लागते. यावरून तुम्हाला इन्सर्शन कसं करायचं मॅक्स हिप मध्ये किंवा मीन हिप मध्ये हे लक्षात आलं असेलच. आता आपण बघूया की हिप मधला एलिमेंट आपण डिलीट कशा रीतीने करू शकतो. हे डिलिशनही आपण मॅक्स हिप आणि मेन हिप या दोन्ही हिप मध्ये करू शकतो. आपण आधी बघूया की मॅक्स हिप मधला एलिमेंट कसा डिलीट करायचा. ते तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 28 वर. मॅक्स हिप मधला जो लास्ट नोड असतो त्याला कॉपी करून आपण त्या हिपचा रूट बनवतो आणि त्यानंतर ती हिप मॅक्स हिपच राहिली पाहिजे. म्हणजेच तिला मॅक्स हिपची प्रॉपर्टी असायला पाहिजे. त्यासाठी आपण तो रूट नोड त्याच्या इतर चाइल्ड नोडशी कम्पेअर करतो. जर तो इतर नोडपेक्षा मोठा असेल तर तो रूट नोड म्हणूनच राहणार आहे. पण जर तो त्याच्या चाइल्ड नोडपेक्षा लहान असेल तर आपल्याला त्या चाइल्ड नोडची आणि त्या रूट नोडची पोझिशन इंटरचेंज करावी लागते, ज्यामुळे मॅक्स हिप ही प्रॉपर्टी त्या हिपला कायम राहणार आहे. अशा प्रकारे आपण मॅक्स हिप मधून एखादा एलिमेंट डिलीट करू शकतो. त्यानंतर जर आपल्याला मेन हिप मधला एलिमेंट डिलीट करायचा असेल तर तो आपण कशा प्रकारे करतो हेही बघणार आहोत. या ठिकाणी देखील आपण जो लास्ट नोड असतो त्याला रूट नोड म्हणून प्लेस करतो आणि या ठिकाणी आपल्याला मेन हिप ही प्रॉपर्टी त्या हिपला असणं गरजेचं आहे. म्हणजेच पॅरेंट नोड हा त्याच्या चाइल्ड नोडपेक्षा लहान असायला पाहिजे. यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की एलिमेंट कशा रीतीने आपण डिलीट करू शकतो. स्लाइड नंबर 29 वर तुम्हाला एक मॅक्स हिप दिलेली आहे आणि आता आपल्याला या हिप मधून एलिमेंट डिलीट करायचा आहे. आपण हिप मधून कोणताही एलिमेंट डिलीट करू शकतो, पण जर आपण रूट नोड डिलीट करत गेलो तर हे आपल्याला इझी होतं आणि प्रायोरिटी क्यू देखील अशाच प्रकारे वर्क होते. त्यामुळे आपण रूट नोड पासून कसं डिलिशन करायचं हे जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला 19 हा जो रूट नोड आहे तो डिलीट करायचा आहे. आपण बघितलं की मॅक्स हिप मधून जेव्हा आपल्याला एलिमेंट डिलीट करायचा असतो त्यावेळेस जो हिप मधला लास्ट नोड असेल तो नोड आपल्याला ऍज अ रूट म्हणून प्लेस करावा लागतो. ज्यावेळेस आपण ऍरे मधून 19 ला डिलीट करतो त्यावेळेस ऍरे मध्ये त्या ठिकाणी एक होल क्रिएट होतो आणि 19 ला आपण टेम्पररी लोकेशन वर प्लेस करतो. ते तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 30 वर. तर या ठिकाणी 10 हा जो नोड आहे हा या मॅक्स हिपचा नवीन रूट असणार आहे. ते तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 31 वर. पण जर आपण 10 हा हिपचा रूट म्हणून प्लेस केलं तर मॅक्स हिपची प्रॉपर्टी राहणार नाही. त्यासाठी आपल्याला 10 आणि 17 हे जे दोन नोड्स आहेत यांची पोझिशन इंटरचेंज करावी लागणार आहे. म्हणजेच आता नवीन रूट नोड जो असेल तो असेल 17 आणि या 17 दोन चाइल्ड लेफ्ट चाइल्ड असेल 10 आणि राईट चाइल्ड असेल 16. पण असं करून देखील मॅक्स हिपची प्रॉपर्टी कायम राहत नाहीये, कारण 15 हा जो नोड 10 चाइल्ड आहे हा पॅरेंटपेक्षा मोठा आहे. त्यामुळे इथे देखील आपल्याला 10 आणि 15 या दोन्ही नोड्सची पोझिशन इंटरचेंज करावी लागेल. म्हणजे आपली हिप असेल रूट नोड असेल 17, त्याचे दोन चाइल्ड 15 आणि 16, आणि 15 लेफ्ट चाइल्ड असेल 7 आणि 10 हा होलमध्ये इन्सर्ट केला जातो. ते तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 32 वर. अशा प्रकारे आपण 19 हा जो रूट नोड होता याला डिलीट केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जी हिप मिळते तिचे नोड्स आहेत 17, 15, 16 आणि 7, 10. ते तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 33 वर. त्यानंतर जर आपल्याला पुन्हा याच हिप मधून एखादा एलिमेंट डिलीट करायचा असेल, एखादा म्हणजे 17 हा जर एलिमेंट आपल्याला डिलीट करायचा असेल तर या एलिमेंटला आपण टेम्पररीली दुसरीकडे स्टोअर करतो ज्यामुळे अरे मध्ये त्या ठिकाणी एक होल क्रिएट होतो, ते तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 34 वर. त्यानंतर लास्ट लेवलला जो नोड आहे तो आपल्याला नवीन रूट म्हणून प्लेस करायचा आहे आणि तो नोड आहे 10. तर 10 हा आपण मॅक्स हिपचा नवीन रूट नोड म्हणून प्लेस केलेला आहे. पण असं केल्यामुळे आपली मॅक्स हिप ही प्रॉपर्टी राहिलेली नाहीये आणि ती प्रॉपर्टी ठेवण्यासाठी आपल्याला 16 हा जो चाइल्ड नोड आहे त्याची पोझिशन 10 बरोबर इंटरचेंज करावी लागणार आहे. आणि 10 ला जे होल इन्सर्ट झालेलं आहे त्या ठिकाणी प्लेस केलं जाईल. तर 17 हा नोड आपण डिलीट केल्यानंतर किंवा हा एलिमेंट डिलीट केल्यानंतर जी हिप आपल्याला मिळालेली आहे ती तुम्हाला दिलेली आहे स्लाइड नंबर 36 वर. ते एलिमेंट्स आहे 16, 15, 10 आणि 7. तर अशा प्रकारे आपण एक एक रूट नोड डिलीट करू शकतो. तर या एक्झाम्पल वरून तुम्हाला मॅक्स हिप मधून आपण नोड कशा प्रकारे डिलीट करू शकतो हे लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे प्रोसिजर्स ऑन हिप. हिप वर आपण कोणत्या कोणत्या प्रोसिजर्स अप्लाय करू शकतो हे आपण बघणार आहोत. आणि या 3 प्रोसिजर्स आहेत, हिपिफाय, बिल्ट हिप आणि हिप सॉर्ट. पहिली प्रोसिजर आहे हिपिफाय. हिपिफाय ही जी प्रोसिजर आहे ती कशा प्रकारे वर्क होते हे आपण बघणार आहोत. ते तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 38 वर. तर हिपिफाय ही प्रोसिजर काय करते, ही प्रोसिजर जी हिप असते त्यातला लार्जेस्ट चाइल्ड एलिमेंट कन्सिडर करते आणि या एलिमेंटला पॅरेंट एलिमेंट जो असतो त्याच्याशी कम्पेअर करते. जर पॅरेंट एलिमेंट हा चाइल्ड एलिमेंट पेक्षा मोठा असेल तर हिपिफाय ही प्रोसिजर क्विट होते. पण जर पॅरेंट एलिमेंट हा चाइल्ड एलिमेंट पेक्षा लहान असेल तर पॅरेंट आणि चाइल्ड या दोन्ही एलिमेंट्सची पोझिशन इंटरचेंज केली जाते, ज्यामुळे पॅरेंट एलिमेंट हा त्याच्या चाइल्ड एलिमेंट पेक्षा मोठा असतो. हिपिफाय ही प्रोसिजर कशी असते हे तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड नंबर 38 वर. हिपिफाय ही एक हे फंक्शन आहे आणि ज्याचे आर्ग्युमेंट्स आहे ए कॉमा आय. ए इज द अरे आणि आय इज द पोझिशन. आणि एल आणि आर हे जे व्हेरिएबल्स आहेत त्यांच्यामध्ये लेफ्ट आणि राईट चाइल्डच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या स्टोअर केल्या जातात. आणि हे जे फंक्शन आहे ते यासाठी लिहिलेलं आहे जे आपण एक्सप्लेनेशन आता पाहिलो त्यासाठी, म्हणजेच चाइल्ड नोडला पॅरेंट नोडशी कम्पेअर करायचं आणि जर पॅरेंट नोड चाइल्ड पेक्षा लहान असेल तर स्वॅपिंग करायचं. त्यानंतर पुढची जी प्रोसिजर आहे सेकंड प्रोसिजर ती आहे बिल्ट हिप. हिपिफाय ही जी प्रोसिजर आहे ती आपण बॉटम ऑफ फॅशनने यूज करतो, म्हणजेच सब अरे मध्ये जे एलिमेंट्स असतील ते सगळे एलिमेंट्स लीव्ह असणार आहेत, म्हणजेच चाइल्ड नोड्स असणार आहेत. त्यानंतर बिल्ट हिप ही जी प्रोसिजर आहे ती या चाइल्ड नोड म्हणजे सब अरे मध्ये जाऊन प्रत्येक नोडवर हिपिफाय ही प्रोसिजर रन करते. ही प्रोसिजर तुम्हाला दिलेली आहे स्लाइड नंबर 39 वर. त्यानंतर तिसरी प्रोसिजर आहे हिप सॉर्ट अल्गोरिदम. हिप सॉर्ट ही बिल्ट हिप ही जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरचा यूज करून स्टार्ट होते, म्हणजेच जो इनपुट अरे आपल्याला दिलेला असतो त्या अरे वरून हिप कशा प्रकारे बिल्ड करायची हे हिप सॉर्ट अल्गोरिदम स्टार्ट करते. म्हणजे प्रत्येक नोडला त्याच्या करेक्ट फायनल पोझिशनवर प्लेस करायचं. हिप सॉर्ट अल्गोरिदम तुम्हाला दिलेला आहे स्लाइड नंबर 40 वर. आधी आपण बघूया की जो इनपुट अरे आपल्याला दिलेला असतो त्या अरे वरून आपण हिप कशा प्रकारे बिल्ड करू शकतो. तो अरे तुम्हाला दिलेला आहे स्लाइड नंबर 41 वर. अरे एलिमेंट्स आहेत 15, 19, 10, 7, 17 आणि 16. या अरे वरून आपण ट्री कन्स्ट्रक्ट करू शकतो, पण ही ट्री कम्प्लीट ट्री नसते. या अरे वरून ट्री कशा प्रकारे बिल्ट होते हे तुम्ही बघू शकता स्लाइड नंबर 41 वरच. 15 हा रूट नोड आहे, त्यानंतर 19 आणि 10, 7, 17, 16. ही ट्री बिल्ड झालेली आहे पण ही हा हिप नाही आहे, कारण ही मॅक्स हिपही नाही आहे आणि मेन हिपही नाही आहे. तर आपल्याला हिप मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी एलिमेंट्सचा इंटरचेंज करणं गरजेचं आहे. आपण ते स्टार्ट करणार आहोत हाईट 1 पासून, म्हणजेच 16 आणि 10 हे जे नोड्स आहेत त्यांना आपण आधी कम्पेअर करणार आहोत. 16 हा टेनचा चाइल्ड नोड आहे जो 10 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे आपण ह्या दोन्ही नोडची पोझिशन इंटरचेंज करणार आहोत. त्यामुळे 16 आता पॅरेंट नोड आहे 10चा. त्यानंतर पुन्हा 15 कम्पेअर केला जाईल 19 आणि 16शी. 19 हा मोठा असल्यामुळे 19 आता इंटरचेंज केला जाईल 15 बरोबर. तर 19 आता रूट नोड आहे 15 आणि 16चा. आणि हे तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 42 वर. त्यानंतर परत 17 हा जो 15चा चाइल्ड नोड आहे तो पॅरेंट नोड पेक्षा मोठा असल्यामुळे 15 आणि 17 या दोन्ही नोड्सची पोझिशन इंटरचेंज केली जाईल, ज्यामुळे 17 विल बिकम अ पॅरेंट ऑफ 7 आणि 15. आणि हे तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 43 वर. अशा प्रकारे आपण मॅक्स हिप बिल्ट केलेली आहे अॅरे वरून, आणि ती तुम्हाला दिलेली आहे स्लाइड नंबर 43 वर. ह्यानंतर आपण दोन एक्झाम्पल्स बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला अॅरे दिलेला आहे आणि या अॅरेला आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट करायचं आहे. हे तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 45 वर. अॅरेचे एलिमेंट्स आहेत 45, 85, 30, 95, 40, 55 आणि 75. तर आधी आपल्याला हिप कन्स्ट्रक्ट करावी लागणार आहे. आणि आपण मॅक्स आणि मेन हिप म्हणजे काय हे ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस आपण हेही बघितलं की जर आपल्याला कोणताही डेटा असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचा असेल तर त्यावेळेस मॅक्स हिप कन्स्ट्रक्ट करावी लागते. आणि या एक्झाम्पलमध्ये देखील आपल्याला हे अरे एलिमेंट्स असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचे आहेत, त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी मॅक्स हिप कन्स्ट्रक्ट करावी लागणार आहे. ती मॅक्स हिप कशा प्रकारे कन्स्ट्रक्ट होईल हे तुम्हाला दाखवलेलं आहे स्लाइड नंबर 45 वर. रूट नोड आहे 95, नंतर 85, 75, 45, 40, 30 आणि 55. अशा प्रकारे आपली मॅक्स हिप कन्स्ट्रक्ट झालेली आहे. आता आपण या हिपला अॅरे मध्ये मॅप करणार आहोत. हे मॅपिंग तुम्हाला दाखवलेलं आहे स्लाइड नंबर 46 वर. आपण ह्या ठिकाणी इंडेक्स स्टार्ट केलेली आहे 0 पासून. आता आपली पुढची स्टेप आहे की ह्या अॅरे एलिमेंट्सला आपल्याला असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं आहे. तर त्यासाठी आपण 95 आणि 55 या दोन्ही एलिमेंट्सची पोझिशन इंटरचेंज करणार आहोत, म्हणजेच 95 ला आपण त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये प्लेस करणार आहोत. तर अॅरे मध्ये 95 ची आता पोझिशन येणार आहे 6 आणि 55 हा इंडेक्स 0 वर प्लेस केलेला आहे. पण आपण 55 ला रूट नोड असाइन केल्यामुळे मॅक्स हिपची प्रॉपर्टी आता राहिलेली नाहीये, आणि ती प्रॉपर्टी ठेवण्यासाठी आपल्याला 85 हा जो 55चा लेफ्ट चाइल्ड आहे जो 55 पेक्षा मोठा आहे तर या दोन्ही नोड्सची पोझिशन इंटरचेंज करावी लागेल. म्हणजे 85 आता रूट नोड आहे आणि त्यामुळे ही प्रॉपर्टी ही सॅटिस्फाय झालेली आहे. हे तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 47 वर. मग पुढची स्टेप जी आहे ती म्हणजे 85 आणि 30 या दोन्ही एलिमेंट्सला स्वॅप करायचं, त्यामुळे 85 हा जो नोड आहे तो त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये प्लेस केला जाईल. म्हणजेच अॅरे मध्ये इंडेक्स 5 वर 85 ला प्लेस केलं जाईल आणि इंडेक्स 0 वर आता नोड असणार आहे 30. पण ज्यावेळेस आपण 30 ला हिपचा रूट नोड म्हणून असाइन करतो त्यावेळेस मॅक्स हिपची प्रॉपर्टी राहत नाही, त्यामुळे या ठिकाणी देखील आपल्याला परत 75 आणि 30 या दोन्ही नोड्सला इंटरचेंज करावं लागेल. म्हणजेच 75 आता रूट नोड झालेला आहे आणि 30 हा त्याचा राईट चाइल्ड आहे, त्यामुळे आता ही परत मॅक्स हिप आहे. मग आता आपण 75 हा जो रूट नोड आहे याला स्वॅप करणार आहोत 40 हा जो 55चा राईट चाइल्ड आहे याच्या बरोबर. आणि असं केल्यामुळे 75 हा जो एलिमेंट आहे तो अॅरे मध्ये आपण त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये प्लेस करणार आहोत आणि त्याची पोझिशन आहे इंडेक्स 4 आणि इंडेक्स 0 वर एलिमेंट आहे 40 जो सध्या या हिपचा रूट नोड आहे. इथे देखील मॅक्स हिपची प्रॉपर्टी नाहीये, त्यामुळे 40 ला आपण 55 बरोबर इंटरचेंज करणार आहोत. माझा 50 हा रूट नोड आहे या हिपचा, आणि लेफ्ट चाइल्ड आहे 40 आणि राईट चाइल्ड आहे 30. तर आता ही मॅक्स हिप आहे. आणि परत एकदा आपल्याला 55 त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये अरेंज करण्यासाठी 45 आणि 55 या दोन्ही एलिमेंट्सला स्वॅप करणार आहोत, ज्यामुळे 55 हा त्याच्या प्रॉपर फायनल पोझिशन मध्ये येणार आहे. आणि ऍरेतली त्याची पोझिशन आहे इंडेक्स 3 आणि इंडेक्स 0 वर आहे 45. आणि ही मॅक्स हिप आहे, त्यामुळे आपल्याला इथे कोणतंही स्वॅपिंग किंवा इंटरचेंज ऑपरेशन परफॉर्म नाही करावं लागणार, कारण 45 हा त्याच्या प्रॉपर पोझिशनवर आहे, कारण हा पॅरेंट नोड आहे आणि त्याच्या चाइल्ड नोडची व्हॅल्यू पॅरेंट नोडपेक्षा कमी आहे. आता आपण 45 या रूट नोडला 30 बरोबर स्वॅप करणार आहोत, म्हणजेच 45 हा त्याच्या प्रॉपर पोझिशनला येईल. या एलिमेंटची ऍरे मध्ये जी पोझिशन आहे ती म्हणजे इंडेक्स 2 आणि इंडेक्स 0 वर आहे 30 आणि त्याचा लेफ्ट चाइल्ड आहे 40. तर पॅरेंट नोडपेक्षा चाइल्ड नोड मोठा असल्यामुळे आपल्याला इथे ह्या दोन्ही एलिमेंटची पोझिशन इंटरचेंज करावी लागेल, म्हणजेच इंडेक्स 0 वर येईल 40 आणि इंडेक्स 1 वर येईल 30. आणि आपल्याला 40 ऍरे मध्ये त्याची प्रॉपर पोझिशन मिळवून द्यायची आहे, त्यासाठी परत आपण 30 आणि 40 यांच्यामध्ये स्वॅपिंग हे ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत. म्हणजेच इंडेक्स 0 वर असेल 30 आणि इंडेक्स 1 वर असेल 40. तर अशा प्रकारे आपला पूर्ण ऍरे हा असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट झालेला आहे. हे तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 50 वर. तर तुम्हाला कोणताही ऍरे कशाप्रकारे आपण असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करू शकतो हे कळलं असेल. तर आपण सगळ्यात आधी काय करतो, जो ऍरे दिलेला आहे जर आपल्याला असेंडिंग ऑर्डरने डेटा सॉर्ट करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला त्या ऍरे एलिमेंट्सची मॅक्स हिप कन्स्ट्रक्ट करावी लागते. आणि मग त्या मॅक्स हिप मध्ये काही स्वॅपिंग आणि इंटरचेंज ऑपरेशन परफॉर्म करून आपण त्या डेटाला असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करू शकतो. आता आपण हिप सॉर्टचं आणखीन एक एक्झाम्पल बघणार आहोत, ज्यात आपल्याला जो डेटा सेट आहे किंवा ऍरे एलिमेंट्स जे आहेत त्यांना डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं आहे. ते एलिमेंट्स आहेत 45, 85, 30, 90, 95, 40, 55 आणि 75. हे तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 51 वर. तर ह्या डेटा एलिमेंट्सला आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं आहे. आणि आपण आधीही बघितलं, ज्यावेळेस आपल्याला कोणताही डेटा जर डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचा असेल त्यावेळेस आपण मीन हिप यूज करत असतो किंवा कन्स्ट्रक्ट करत असतो. तर इथेही आपल्याला हा जो डेटा सेट दिलेला आहे सगळ्यात आधी त्याची मेन हिप कन्स्ट्रक्ट करावी लागणार आहे. मेन हिप कशा प्रकारे कन्स्ट्रक्ट करायची हे आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेलच. मेन हिप मध्ये जो रूट नोड असतो किंवा कोणताही जो पॅरेंट नोड असतो तो त्याच्या चाइल्ड नोड पेक्षा मोठा असतो. तर अशा प्रकारे आपण ती मेन हिप कन्स्ट्रक्ट करून घेतलेली आहे, ती तुम्ही बघू शकता स्लाइड नंबर 51 वर. तर ही होती पहिली स्टेप, म्हणजेच मेन हिप कन्स्ट्रक्ट करायची. आणि त्यानंतरची जी दुसरी स्टेप आहे ती म्हणजे आता ह्या हिपला आपण डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करणार आहोत. इथे आपल्या डेटाची साईज आहे 7 एलिमेंट्स आहेत ऍरे मध्ये किंवा डेटा सेट मध्ये. आणि या ठिकाणी आपण इंडेक्स स्टार्ट करणार आहोत 0 पासून. आता आपण 30 हा जो रूट नोड आहे याला स्वॅप करणार आहोत 75 या एलिमेंट बरोबर, ज्यामुळे आपण 30 त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये प्लेस करू शकणार आहोत. म्हणजेच 75 हा आपला आता रूट नोड आहे आणि 30 हा त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये, म्हणजेच ऍरेच्या इंडेक्स 6 मध्ये 30 हा एलिमेंट आपण प्लेस केलेला आहे आणि इंडेक्स 0 वर आहे 75. पण 75 हा एलिमेंट जेव्हा आपण रूट नोड म्हणून प्लेस केलेला आहे त्यावेळेस मेन हिप ही प्रॉपर्टी ह्या हिपला राहिलेली नाही, कारण पॅरेंट नोड हा त्याच्या चाइल्ड नोड पेक्षा इथे मोठा आहे. त्यामुळेच आपण ही हिप ऍडजस्ट करणार आहोत, म्हणजेच 75 आणि 40 हे जे नोड आहेत किंवा एलिमेंट्स आहेत यांची पोझिशन आपण इंटरचेंज करणार आहोत. त्यामुळे आता 40 हा रूट नोड आहे आणि 75 हा 40 लेफ्ट चाइल्ड आहे. आता ही हिप मेन हिप आहे. त्यानंतर आपल्याला 40 हा जो नोड आहे त्याला त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये प्लेस करायचं आहे. त्यामुळेच आपण 55 हा जो नोड आहे त्याबरोबर 40 हा नोड स्वॅप करणार आहोत. म्हणजेच 55 आता रूट नोड बनेल आणि 40 हा 45 लेफ्ट चाइल्ड असणार आहे. आणि असं केल्यामुळे 40 हा त्याच्या प्रॉपर फायनल पोझिशनला आपण प्लेस केलेला आहे. आणि 40 फायनल पोझिशन आहे इंडेक्स 5 आणि इंडेक्स 0 वर आता आहे 55. 55 हा रूट नोड घेतल्यामुळे इथे मेन हिपची प्रॉपर्टी आता राहिलेली नाही, कारण 45 हा जो चाइल्ड नोड आहे तो 55 पेक्षा लहान आहे. त्यामुळे 55 आणि 45 या दोन्ही एलिमेंट्सला आपल्याला इंटरचेंज करावा लागणार आहे, ज्यामुळे 45 विल बिकम अ रूट नोड आणि 55 हा त्याचा राईट चाइल्ड असणार आहे. हे तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 54 वर. त्यानंतर 45 या नोडला आपल्याला त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये प्लेस करायचं आहे. त्यामुळे आपण 45 आणि 85 या दोन्ही नोड्सला स्वॅप करणार आहोत, ज्यामुळे 85 जागेवर आता 45 येणार आहे आणि या नोडची इंडेक्स असणार आहे इंडेक्स 4 आणि इंडेक्स 0 वर असणार आहे 85. अशा प्रकारे 45 हा देखील त्याच्या प्रॉपर फायनल पोझिशन मध्ये प्लेस झालेला आहे. 85 आपण रूट नोड दाखवल्यामुळे इथे ही मेन हिप राहिलेली नाहीये, कारण 55 हा जो चाइल्ड नोड आहे तो 85 पेक्षा लहान आहे. त्यामुळे आपल्याला परत 55 आणि 85 या दोन्ही एलिमेंट्सची पोझिशन इंटरचेंज करावी लागणार आहे. म्हणजे आता रूट नोड असणार आहे 55 आणि 55 राईट चाइल्ड असेल 85. आता ही मेन हिप आहे. यानंतर आपल्याला 55 हा जो रूट नोड आहे त्यालाही त्याच्या प्रॉपर फायनल पोझिशन मध्ये प्लेस करायचं आहे. यासाठी आपल्याला 55 आणि 95 हे जे नोड्स आहेत त्यांना स्वॅप करावं लागेल. म्हणजेच 55 हा इंडेक्स 3 वर आपण प्लेस केलेला आहे, जी त्याची फायनल पोझिशन आहे, आणि इंडेक्स 0 वर असणार आहे 95. आणि हा 95 हिपचा रूट नोडही आहे, ज्यामुळे मीन हिपची प्रॉपर्टी या हिपला राहिलेली नाहीये. मग इथे परत आपल्याला हिपमध्ये काही ऍडजस्टमेंट कराव्या लागतील, ज्यामुळे ही हिप परत मीन हिपमध्ये कन्वर्ट केली जाईल. त्यासाठी आपण 95 आणि 75 या एलिमेंट्सची पोझिशन इंटरचेंज करणार आहोत. म्हणजे 75 आता रूट नोड आहे आणि ह्या रूट नोडचे जे चाइल्ड नोड्स आहेत ते म्हणजे 95 आणि 85. आता जो रूट नोड आहे 75 यालाही आपण त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये प्लेस करणार आहोत. आणि यासाठी आपल्याला 75 आणि 85 या दोन नोड्सला स्वॅप करावं लागेल, ज्यामुळे 85 हा हिपचा रूट नोड होणार आहे आणि ज्याची इंडेक्स असेल इंडेक्स 0. आणि ऍरे मध्ये 75 हा त्याच्या प्रॉपर पोझिशनला आलेला आहे आणि ती पोझिशन म्हणजे इंडेक्स 2. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत 5 एलिमेंट्स हे त्यांच्या प्रॉपर पोझिशन मध्ये प्लेस केलेले आहेत, ते म्हणजे 30, 40, 45, 55 आणि 75. आणि आता दोनच एलिमेंट्स शिल्लक आहे ज्यांना आपल्याला त्यांच्या प्रॉपर पोझिशन मध्ये प्लेस करायचं आहे. 75 त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये प्लेस केल्यानंतर 85 हा आता रूट नोड आहे. हा रूट नोड 95 या चाइल्ड नोड पेक्षा लहान आहे, म्हणजेच इथे मेन हिपची प्रॉपर्टी कायम आहे. पण आपल्याला 85 त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये प्लेस करण्यासाठी 95 आणि 85 या दोन्ही एलिमेंट्सला स्वॅप करावं लागेल, ज्यामुळे 85 हा त्याच्या प्रॉपर इंडेक्स 1 या फायनल पोझिशन मध्ये येणार आहे. 95 हा एकच नोड उरल्यामुळे तोही त्याच्या फायनल पोझिशनलाच प्लेस झालेला आहे, ज्याची इंडेक्स आहे 0. हे तुम्ही बघू शकता आहात स्लाइड नंबर 57 वर. तर अशा प्रकारे आपण तो डेटा सेट किंवा ऍरे याला हिप सॉर्ट यूज करून डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट केलेला आहे आणि ते एलिमेंट्स आहेत 95, 85, 75, 55, 45, 40 आणि 30. तर या एक्झाम्पल वरून तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणताही डेटा आपण डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करू शकतो. पण तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की ज्यावेळेस आपल्याला डेटाला असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं असेल त्यावेळेस आपण मॅक्स हिप कन्स्ट्रक्ट करत असतो आणि ज्यावेळेस आपण डेटाला डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करतो त्यावेळेस मीन हिप कन्स्ट्रक्ट करत असतो. आता आपण बघूया की आजच्या सेशनमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स बघितले आहेत. आज आपण हिप म्हणजे काय हे सगळ्यात आधी जाणून घेतलं, त्यानंतर हिप सॉर्ट, त्यानंतर हिप सॉर्टचं इम्प्लिमेंटेशन आणि मॅपिंग इन टू अन ऍरे, त्यानंतर हिप मध्ये आपण एलिमेंट्स कसे ऍड करू शकतो, कसे डिलीट करू शकतो हेही जाणून घेतलं. तर यावरून तुम्हाला हिप सॉर्ट लक्षात आला असेलच. थँक्यू.